चार, 1645 रांझे पाटलाचा न्याय. त्या काळात पाटीलकी, देशमुखी आणि वतने मिळालेले काहीजण कोणी जाब विचारणारे नसल्याने मनाला वाटेल तसे वागत. महाराज
सॅम्पल कम्प्लीट, रेडी टू कंटिन्यू.